विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानात उपचारांपेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणं, ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामूहिक वर्तणुकीत बदल घडवणं आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे लोकसहभागाच्या माध्यमातून गाव आरोग्य संपन्न करण्यावर भर द्यावा असं आवाहन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. या अभियानाच्या विभागीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते आज पुण्यात बोलत होते. या कार्यशाळेत पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पुण्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी कोपीवरची शाळा हा उपक्रम राबवण्यात आला. यंदाच्या हंगामात 486 मुलांची नोंद झाली होती. हंगामाखेर झालेल्या चाचणीत 182 मुलांचा शैक्षणिक स्तर सुधारल्याचं दिसून आलं. या मुलांना संचालक मंडळाच्या हस्ते प्रगती पुस्तकं देण्यात आली. गावाकडे परतण्यापूर्वी या मुलांनी करंजे पूल इथल्या एका केंद्रामध्ये संगणक हाताळण्याचा आनंद घेतला. तसंच रागणी फाउंडेशनतर्फे ऊसतोड मजूर महिलांना साड्यांचं वाटप करण्यात आलं. वाणेवाडीच्या साध संवाद ग्रुपनं कपड्यांचं वाटप करून मजुरांना निरोप दिला. भारतीय जनगणनेचं पुणे महापालिका क्षेत्रातील कामकाज 2 टप्प्यात होणार असून घरांची यादी आणि गणना पहिल्या टप्प्यात 1 मे ते 14 जून या कालावधीत होणार आहे. प्रथमच स्वगणनेचा पर्याय उपलब्ध असून यासाठी स्वतंत्र पोर्टलची निर्मिती केली आहे. त्यावर राज्यातील नागरिक 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वतः माहिती भरू शकतील. प्रथम 34 प्रश्नांची माहिती भरून ती सादर केल्यानंतर नागरिकांना एक विशिष्ट ओळख क्रमांक मिळेल, तो जपून ठेवायचा आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीत घरी येणाऱ्या जनगणना अधिकारी किंवा प्रगणक यांना तो द्यायचा आहे. जास्तीत जास्त पुणेकर नागरिकांनी स्वगणनेत माहिती भरून सहकार्य करावं असं आवाहन महापालिका आयुक्त नवल किशोर राम तसंच अतिरिक्त विशेष आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी केलं आहे. पुणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच उच्चांकी मिळकत कराचं संकलन झालं आहे. शहरामध्ये अंदाजे 15 लाख मिळकती असून यावर्षी 31 मार्चपर्यंत 2,985 कोटी रुपयांपेक्षा जास्त मिळकत कर जमा झाला आहे. यापैकी ऑनलाईन स्वरूपात मिळकत कर भरणं नागरिकांनी जास्त पसंत केलं आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागानं 2025 राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याची मुदत आता 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. पूर्वी ही प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात असल्यानं शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या 4 प्रती तयार करण्यासाठी मोठा खर्च आणि वेळ लागत असे. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी सरकारनं यंदापासून स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल विकसित केलं आहे. पुण्यातील पालखी सोहळ्याच्या नियोजन बैठकीत केवळ भवानी पेठेतील वाढती गर्दी आणि अपुऱ्या जागेवर चर्चा झाली. ही चर्चा भाविकांची सोय आणि सुरक्षिततेसाठी उत्तम पर्याय शोधण्याच्या उद्देशानं करण्यात आली होती. भवानी पेठेतील मुक्काम हलवण्याचा अथवा पुण्यातील एक दिवसाचा मुक्काम कमी केल्याचा निर्णयही झाला नाही असं संस्थांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. भाविक आणि वारकरी बांधवांनी कोणत्याही संभ्रमात पडू नये असा खुलासा ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीनं केला आहे. पुण्याच्या मुक्कामाबाबत सध्या सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांवर संस्थाननं हे स्पष्टीकरण दिलं आहे. हनुमान जयंतीनिमित्त उद्या पिंपरी चिंचवड शहरात हनुमान सामूहिक सुंदरकांड महापर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातील विविध धार्मिक संस्थांच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात सुंदरकांडचं पठण आणि 52 लाख वेळा जय श्रीरामचं जप करण्यात येणार आहे. पुण्यात हिंजवडी इथलं ग्रामदैवत म्हातोबा देवाच्या यात्रेनिमित्त उद्या शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. यात्रेदरम्यान होणाऱ्या पारंपरिक बगाड मिरवणुकीमुळे हिंजवडी ते वाकड मार्गावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विविध रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू केले आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.